प्रल्हादराय जामखेडकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त एक विशेष कार्यक्रम सादर करत आहोत, कविभूषण प्रल्हादराय। यात आपण ऐकणार आहात शाहीर प्रभाकर जामखेडकर यांची किशोर सोमण यांनी घेतलेली मुलाखत आणि प्रभाकर जामखेडकर यांचं पोवाडा गायन। ऐकूया कविभूषण प्रल्हादराय।
नमो 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 श्री गणा, नमो 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 श्री गणा, नमो पद कमला, नमो पद कमला, नमो पद कमला, ओम नमो अविनाशका जगन्नायका देवी मद ज्ञाना दी 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 दी, ओंकार मूल तो दाना, ओंकार मूल तो दाना, मूल तो दाना, मूल तो दाना, मूल तो दाना, फिर विकार गणनायका उद्भिदायका मणि भूषणा दी 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 दी, कृपाकार करण हलताना, कृपाकार करण हलताना, करण हलताना, करण हलताना, करण हलताना, विघ्न पळवी दूर च्या दूर, विघ्न पळवी दूर च्या दूर, हा एक तंत्र करी रक्षणा दी 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 दी, धणकार नाथ झणझणा, धणकार नाथ झणझणा, नाद झणझणा, नाद झणझणा, नाद झणझणा, द्रौपदी दीन प्रल्हाद सरस्वती देवी स्तुति से मगन मिन राष्ट्र संताना, मगन मिन राष्ट्र संताना, रामदासाना माटे गुरुजीना, माटे गुरुजीना, शाही राजी थाली तैयारी, प्रल्हादाची थाली तैयारी, वंदन कधी सर्व सज्जना दी 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 दी, नमो 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 श्री गणा, नमो 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 श्री गणा, नमो पद कमला, नमो पद कमला, नमो पद कमला, ओ नमो अविनाशका जगन्नायका देवी मद ज्ञाना दी 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 दी।
वाह वाह, आपल्या या कार्यक्रमाची सुरुवात श्रोते हो शाहिराने सादर केलेल्या नमनानं झालेली आहे आणि महाराष्ट्राचं लोकसंगीत ज्याच्यावर आपल्या सर्वांचं अतिशय प्रेम आहे, आपल्याला ज्याचं कौतुक शाहिरांच्या विविध भाषेच्या वैशिष्ट्यांनी सजलं आणि शाहिरांच्या एका वेगळ्या सादरीकरणाच्या पद्धतीनं अतिशय लोकप्रिय झालं, तर अशा या लोकसंगीताचा आणि त्यातल्या एका लोकशाहिराचा आज आपण परिचय करून घेणार आहोत। कविभूषण महाराष्ट्र शाहीर प्रल्हादराय जामखेडकर यांची आज जन्मशताब्दी दिन आहे आणि हे पुण्यस्मरण करण्यासाठी आपण आज इथे आमंत्रित केलेलं आहे त्यांचे सुपुत्र शाहीर प्रभाकर जामखेडकर आणि विनायक जामखेडकर आणि त्यांच्या सहकार्यांना। तर जामखेडकर, मला असं वाटतं मी तुमचं आधी स्वागत करतो आणि तुम्ही छान हे नमन सादर केलं आणि ही रचना मला वाटतं महाराष्ट्र शाहीर प्रल्हादराय जामखेडकर म्हणजे आपल्या वडिलांचीच ही रचना आहे।
हो हो,
तर सुरुवातीला आपण असं बघूया की लेखक, रचनाकार, गायक, संशोधक आणि पोवाड्यांचं आधुनिकीकरण अशा विविध क्षेत्रात आपल्या वडिलांनी प्रल्हाद रायांनी खूप मोलाची अशी कामगिरी केलेली आहे, तर संख्या आणि दर्जा या दोन्ही दृष्टीने आपल्याला काय सांगता येईल
त्याबाबत? असं सांगता येईल की त्यांनी एकंदर 26 पोवाडे प्रसिद्ध केलेलेच आहेत, पण त्यांच्या अप्रकाशित पोवाड्यांची सुद्धा संख्या बरीच आहे, 34 मराठी, 2 हिंदी आणि 1 गुजराती सुद्धा
त्या काळामध्ये
लिहिलेला आहे। त्याच्यानंतर 1 प्रहसन, 1 कीर्तन, स्फुट पद्य आणि 101 चालींचं नोटेशन अशा विविध प्रकारचं काम त्यांनी केलेलं आहे आणि याच्यावरून त्यांच्या कामगिरीची एकंदर आपल्याला कल्पना येईल।
काय असतं की शाहिराला पहिली दाद ही लोकांकडनं मिळायला लागते आणि त्या दृष्टीने त्या काळामध्ये याची दखल विनायकराव कशा पद्धतीने घेतली गेली?
त्यावेळची वर्तमानपत्र, विद्वान, तज्ज्ञ आणि साहित्यिक या सर्वांनी त्यांच्या कार्याची दखल घेतलेली आहे। देवासच्या राजांनी त्यांना मान देऊन त्यांचा गौरव केला व त्यांची राजदरबारी शाहीर म्हणून सुद्धा नेमणूक केली होती.
बर,
त्यांच्या झाशीच्या राणीचा आणि बापू ओखल्याला सुवर्ण पदक ही मिळालेली आहे. तसेच 1945 साली त्यांना शंकराचार्यांनी कविभूषण ही पदवी देऊन मुंबईमध्ये त्यांचा सत्कार केलेला होता.
बर, जामखेडकर, असं आहे की शूरांनी त्या काळामध्ये हातामध्ये तलवारी घेऊन मैदान गाजवली आणि शाहिरांनी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कवनं रचली आणि पवाडे त्यांनी आपलं एक सभा गाजवल्या. तर असं आहे की हा जो पवाडा आहे या पवाड्याचं मूळ कशात आहे?
शाहिरीचं मूळ तसं मराठी संस्कृतकच प्राचीन आहे. एवढंच काय, पण शाहिरी काव्याला मराठीचा उषक काल म्हटलं जातं.
माझ्या माहितीप्रमाणे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा पवाड्याचा, पवाडा या शब्दाचा उल्लेख आहे.
अगदी बरोबर, ज्ञानेश्वरीमध्ये पवाड ह्या शब्दाचा अनेक अर्थांनी उल्लेख केला गेलेला आहे. प्राचीन मराठीत सुद्धा पवाड हा शब्द वापरला गेलेला आहे. त्याचे काही अर्थ मी तुम्हाला सांगतो. पवाड म्हणजे सामर्थ्य, पराक्रम, स्तुती, विस्तार, इच्छा, अशा अनेक अर्थांनी हा शब्द वापरला गेला.
म्हणजे पुढे शाहिरांनी जे पवाडे रचले ते जितके संपन्न होते तितक्याच संपन्न अर्थांनी पवाड या शब्दाचाही अर्थ आहे.
बरोबर,
अतिशय सर्वसमावेशक आणि विस्तृतपणे ज्याचं वर्णन करता येईल.
हो हो,
तर याच्यामध्ये याची व्युत्पत्ती काय सांगता येईल?
पवाडे शब्दाची व्युत्पत्ती सांगायचं म्हटलं म्हणजे हा शब्द पर अधिक वद या धातूपासून झालेला आहे. प्र अधिक पद म्हणजे प्रवाद.
बर,
प्रवाद पासून पवाड आणि पवाड पासून पोवाडा हा सध्या रूढ असलेला शब्द झालेला आहे.
अच्छा, एक असं आहे की ही जी संज्ञा आहे शाहिरी संज्ञा ही तीन चार प्रकारांना आपल्याला लावता येते.
हो,
तर ते कोणकोणते प्रकार?
त्याचे तीन प्रकार मी आपल्याला सांगतो. आणि ते तीन प्रकार म्हणजे एक गोंधळी पोवाडे, दुसरे भाटीव पोवाडे आणि तिसरे शाहीर पोवाडे. असे तीन प्रकार आम्ही करतो.
आणि याच्यामध्ये काय काय, गोंधळीमध्ये काय काय?
गोंधळी पोवाड्यामध्ये असं आहे की प्रामुख्याने ते दैवतांचे अद्भुत पराक्रम किंवा तीर्थक्षेत्रांचं महात्म्य गाणारे पोवाडे असायचे. आणि याचं विशेष म्हणजे यांचे रचनाकार असायचे गोंधळी.
बर,
आणि ते काय करायचे की आरतीच्या निमित्ताने गोळा होणाऱ्या पैशासाठी ते गोंधळ घालायचे किंवा जत्रा वगैरे प्रसंगी ते असे पोवाडे गात. म्हणजे भाविकांच्या दैवतांचं किंवा तीर्थक्षेत्रांचे पोवाडे जे म्हणत ते गोंधळी पोवाडे. आता दुसरा प्रकार जो आहे त्याला भाटीव पोवाडे असं म्हणतात. आणि हे पोवाडे रचणारे रचनाकार भाट किंवा बंदी या नावाने ओळखले जात. आता यांना राजाश्रय असे म्हणून राजांची स्तुती, त्यांचं दातृत्व, धनिकांचा विलास असे या पोवाड्यांचे विविध विषय असायचे.
आणि या सगळ्यांना राजाश्रय त्या काळामध्ये असायचा.
हो,
आणि त्यांनी राजांच्या दरबारात राहून राजाची स्तुती करायची एक सामान्य कल्पना.
बरोबर. आता यादव काळात यांना भाटीव असं म्हणत. त्यांना नागारी किंवा मागत नावाचे जे पोवाडेकार असत ते हिंडते फिरते भाटच असत. आणि तिथल्या तिथे पोवाडे करून ते धनिकांकडून इनाम मिळवत.
जामखेडकर, जिथल्या तिथे पवाडे करून म्हणजे कवनं रचायची आणि स्तुतीची कवनं रचायची याला सुद्धा एक शीघ्र कवीचा गुण असायला पाहिजे.
हो हो,
म्हणजे इतकं ते सोपं नाही असं मला म्हणायचं.
नाही नाही, हे शीघ्र कवी म्हणूनच गणले जायचे.
अच्छा,
आणि म्हणून त्यांना तिथल्या तिथे स्तुती करून सांगता यायची. आणि तिसरा प्रकाराचा जो मी मागा शाहिरी पोवाड्यांचा सांगितला त्याच्या रचनाकारांना शाहीर असं म्हणतात. आणि त्याचे विषय बघा कसे आहेत. लढाई, थोर पुरुषांचे मृत्यू, वध, परचक्र, पराक्रम, राज्यक्रांती, दंगा, दरोडा, दुष्काळ किंवा पूर इत्यादी विविध विषयावर ते पोवाडे रचून गावोगावी जाऊन लोकांना ऐकवीत. आणि श्रोत्यांकडून मिळणाऱ्या बिदागीवर ते आपली उपजीविका चालली.
थोडासा जामखेडकर, एक जुना काळ 100 वर्षापूर्वीचा आपण जर लक्षात आणला किंवा त्या आधीही, तर हा जो पराक्रम आहे किंवा शौर्य आहे याला कोणत्या काळामध्ये अधिकाधिक वाव मिळाला असं म्हणता येईल?
त्याच्याबद्दल असं सांगता येईल की शिवशाही, पेशवाई किंवा अगदी अलीकडचं स्वातंत्र्य आंदोलन आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा प्रत्येक वेळी पोवाडे रचून ते गावोगावी सादर करून समाजामध्ये जागृती निर्माण करण्याचं काम अत्यंत महत्वाचं काम या शाहिरांनी केलेलं आहे.
बर.
आणि अशा दैदीप्यमान शाहिरी मालिकेतच प्रल्हाद रायांना मानाचं स्थान दिलं गेलं.
बरोबर. सध्या पोवाडे गायनामध्ये एक दोन तीन शैली आपल्याला दिसतात.
हो.
आणि त्याच्यामध्ये दांगड शैली किंवा बाज जो पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि एक अलीकडच्या काळामध्ये सुशिक्षितांनी डफ हातात घेतला आणि जुन्या चालींवर संस्कार करून एक आधुनिक शैली तयार केली. त्याच्यामध्ये प्रल्हाद रायांनी काही दिलेल्या नमुन्यांच्या चाली तुम्ही दाखवणार होता. तर पोवाड्याच्या याच्यामध्ये एक जो चौक प्रकार आहे ज्याची पोवाड्याची सुरुवात केलेली चालत चौकाच्या शेवटी म्हणतात आणि ज्याला आपण मिळवणी असं म्हणतो. तर या ध्रुपदांचे आता शौर्याचा विषय निघालेला आहे तर एक तानाजींचा मला वाटतं तुमच्याकडे पवाडा आहे तो आपण श्रोत्यांना ऐकूया.
तानाजी मर्द सुभेदार, तानाजी मर्द सुभेदार, हिंद भूवर सिंहाहून क्रूर, धड धड मुंगी उडवी गगनात, धड धड मुंगी उडवी गगनात, काळ ही कापतो ज्याला स्वप्नात, नम्र तो दास देशा साक्षात. आता तुम्हाला एक मी दुसऱ्या प्रकारचं ध्रुपद म्हणून दाखवतो.
चालेल.
आणि ते आहे बापू गोखल्यांच्या पोवाड्याचं. धन्य धन्य बापू गोखले, धन्य धन्य बापू गोखले, पराक्रमी वीर अनुवाग बघता हरणाचे कळ पळती दूर दूर, खवळला तरी साहूजींव दुश्मनावर, टोपीवाला बना मध्ये चूर आहो चूर तयात पूर, मणे रण चूर हात लढणार.
फार छान. याच्यामध्ये एक प्रकारचा जो जोश आणि आवेश आहे तो असा कानातून मनात उतरतो आणि मनातून त्या सगळ्या प्रेरणा शरीरामध्ये चैतन्य निर्माण करतात असं पुन्हा पुन्हा जाणवत राहतं. तर महाराष्ट्रातली ही जी शाहिरी परंपरा आहे तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं बोलूया. आता ज्ञानेश्वरी ज्या अर्थी पवाड्यांचा उल्लेख आहे त्या अर्थी त्या अगोदरही पवाडा असला पाहिजे असं एक आपण गृहित धरून चालूया. तर त्या काळातील एकही पवाडा नाही मिळाला का?
हा मी सांगतो तुम्हाला याच्याबद्दल फार मनोरंजक माहिती आहे.
बर.
की आपण म्हणाला त्याप्रमाणे ज्या अर्थी ज्ञानेश्वरीत पोवाड्या या शब्दाचा उल्लेख आहे त्याचा अर्थ ज्ञानेश्वरी अगोदर पोवाडे नक्कीच होते. पण महत्वाची गोष्ट अशी की हल्लीच्या संग्राहकांना त्या काळातील एकही पोवाडा उपलब्ध झालेला नाही.
मग कोणत्या काळातले पोवाडे मिळाले?
त्याच्या पुढे शिवकालातील 3-4, शाहूकालातील 5-6, पेशवेकालीन 150 आणि अगदी अव्वल इंग्रजीतले सुमारे 150 वर पोवाडे उपलब्ध आहेत. केवळ या शतकातल्या पोवाड्यांची संख्या मोजायची जर ठरवलं तर ती जवळजवळ 1000 जाईल. पण नक्की आकडा सांगणं कठीण आहे.
कठीण आहे. शिवशाहीतले कोणते शाहीर आपण ज्यांचा उल्लेख आपल्याला करता येईल?
शिवशाहीतले 3 प्रसिद्ध शाहीर म्हणजे अज्ञानदास, तुळशीदास आणि यमाजी भास्कर.
पेशवाईतही शाहीर झाले?
हो, पेशवाईत सुद्धा 25 अधिक शाहीर झाले. म्हणजे हे 25 प्रसिद्ध होते त्यातल्या त्यात. आणि स्वातंत्र्यपूर्व काळातही असं म्हणता येईल की अंदाजे 25-1 सुप्रसिद्ध शाहीर होऊन गेले.
ज्या ब्रिटिश काळाचा आपण उल्लेख केला त्याच्यामध्ये एक गुलामी विरुद्धची चीड आपल्या भारतीयांच्या मनामध्ये निर्माण व्हावी आणि स्वातंत्र्याचं एक बिंब कवटाळण्याची इच्छा तणामनात जागावी इथल्या लोकांच्या, या दृष्टीने ब्रिटिश काळामध्ये पवाडा त्याचा उपयोग शाहिरांनी केला. तर त्याच्यामध्ये कुठले कुठले पवाडे लिहिले गेले
त्याच्याबद्दल मी काही माहिती सांगू इच्छितो.
बोला ना.
14 एप्रिल 1851 ज्ञानप्रकाशात राव बर्वे यांचा ब्रिटिशांविरुद्धचा पोवाडा प्रसिद्ध झाला होता.
बर.
त्याच्यानंतर 1869 मध्ये ज्योती गोविंदराव फुले यांनी छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा प्रसिद्ध केला. त्याच्यानंतर त्यांनी दुसरा एक पोवाडा प्रसिद्ध केला. पण शाहिरी वाङ्मय प्रकाशनातील एक महत्वाची घटना सांगायची म्हटलं तर ती बरोबर 100 वर्षापूर्वी घडली.
म्हणजे प्रल्हादराय जामखेडकर यांची जन्मशताब्दी जशी आहे तशी ग्रांथिक स्वरूपाच्या शाहिरी वाङ्मयाची सुद्धा जन्मशताब्दी आज.
अगदी बरोबर. हा एक फार छान योगा एक
समजावा लागेल.
त्याचं एक तुम्हाला मी मजेशीर जे मुखपृष्ठ होत तेच वाचून दाखवतो. इतिहास प्रसिद्ध पुरुषांचे व स्त्रियांचे पोवाडे हे पुस्तक इतिहास प्रिय जनांच्या रंजनासाठी हॅरी आर्बथनॉट अकबर व शंकर तुकाराम शाळीग्राम यांनी मुंबई सन 1891 मध्ये छापले.
म्हणजे महाराष्ट्राने लोकसंगीतावर प्रेम करता करता या शाहिरांचं सतत स्मरण ठेवायला पाहिजे.
हो हो.
नाही का? कारण इतकं त्यांच्या प्रेरणेने जे जे काम झालेलं आहे त्याच्याबद्दल थोडस सांगा.
त्याच्यानंतर हीच प्रेरणा पुढे घेऊन काय झालं की गोविंद बल्लाळ शितूत, बाळकृष्ण आत्माराम गुप्ते आदींनी ग्रंथ प्रकाशित केले. त्याच्यानंतर यन केळकरांनी पोवाड्यांचे एकंदर 3 खंड प्रसिद्ध करून एक प्रचंड काम करून ठेवलेलं आहे. वास्तविक महाराष्ट्राने या गोंधळांचे आणि संग्राहकांचे उपकारच मानायला पाहिजेत. ते अशासाठी की गोंधळ्यांनी इतिहास वाचवला
वा
तर संग्राहकांनी वाणीतलं लेखणीत आणलं आणि आज मात्र लेखणीतलं पुन्हा वाणीत. एवढंच काय, पुढे मी असं म्हणेन की वाणीतच नव्हे तर चित्रवाणीत उतरवण्याची अत्यंत निकट निर्माण झालेली
आहे. बरोबर. त्याशिवाय हा जो वारसा आहे तो पुढे चालवता येणं कठीण आहे. नाही का? कारण पुढच्या पिढीला जर कळलं पवाडे म्हणजे काय. मगाशी जाता जाता मला असं आठवलं की एक पवाड्याचा 3रा प्रकार ज्याच्यामध्ये शब्दश्लेषाला अतिशय महत्व असतं असा एक तुम्ही दाखवा श्रोत्याला त्याची झलक. मला वाटतं एक हार शब्दावरचा आहे.
हो, हार शब्दावर त्यांनी बाजीप्रभूच्या पोवाड्यात जो श्लेष केलेला आहे तो अत्यंत मनोहारी आहे.
अच्छा.
बाजीप्रभूच्या पोवाड्याचं हे ध्रुपद मी आता आपल्याला म्हणून दाखवतो.
ओ फाजल खान सिद्धी जो हार, फाजल खान सिद्धी जो हार, शहाचा हार खाई ना हार, रणावर खाई ना तो हार, रणावर खाई ना तो हार, विजय श्री खाली सतो हार, पण शिवा पुढ खाली ज्ञान हार, पण शिवा पुढ खाली ज्ञान हार, हार खाऊन झाला परिहार, हार खाऊन झाला परिहार, परिहार झाला जो हार, हल्ला पावन हार दिली.
वा. त्या काळामध्ये ज्या काळामध्ये वर्तमानपत्र फारशी नव्हती किंवा असंही आपण म्हणूया की लोकांना जनजागृतीची साधन लोकांपर्यंत पोहोचत नव्हती, त्या काळामध्ये शाहिरांनी या पवाड्याचा आश्रय घेतला आणि ते लोकांपर्यंत पोहोचले. तर लोकरंजन हे पवाड्याचं एक महत्व आहेच, पण याशिवाय आणखीन आपल्याला पवाड्याचं महत्व कशा प्रकारे सांगता येईल ऐतिहासिक दृष्टीने म्हणा किंवा.
पोवाड्याचं महत्व अनेक दृष्टीने आहे. पहिलं म्हणजे ऐतिहासिक. मराठ्यांच्या इतिहासाचं साधन म्हणून त्यांचं विशेष महत्व आहे. उत्तरकालीन बकरीपेक्षा ते अधिक विश्वसनीय ठरतात असं इतिहासकार म्हणतात. दुसरं म्हणजे पोवाडे हे गीत नाट्य रूप आहेत, म्हणजे त्यात मनोरंजन आणि प्रचार यांचाच नव्हे तर मनोरंजन आणि शिक्षण यांचाही मेळ अत्यंत प्रभावीपणे घालता येतो.
म्हणजे समाज शिक्षण करण्याच्या दृष्टीने सुद्धा हा जो प्रकार आहे साहित्याचा आणि सादरीकरणाचा कवितेचा असं आपण म्हणूया हा जास्त उपयोगी पडतो. आणि
तिसरं म्हणजे तत्कालीन समाजाचं पोवाड्यामध्ये दर्शन घडत असतं, म्हणजे सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा सर्व अंगांचं दर्शन त्याच्यात घडतं. पण सर्वात महत्वाची गोष्ट मला सांगायची ती म्हणजे पोवाडे हे सर्व धर्म समभावाचं सर्वोत्तम प्रतीक मानावं लागेल. कारण शाहिरी वाङ्मय सर्व जातीच्या शाहिरांनी समृद्ध केलेलं आहे. अगदी हिंदूंच्या बरोबरीने मुसलमान शाहिरांनी सुद्धा त्यात भर घातलेली आहे.
अच्छा.
याचं मला विशेष महत्व वाटतं.
निश्चितच आहे. ही सगळी जी वर्णनात्मक रचना आहे पवाड्यांची, वर्णनात्मक चाल असं म्हणूया आपण, तर हीच सगळीकडे वापरली जायची का त्या चालीमध्ये आणखीन काही विविधता, त्याची विविध रूप स्वरूप आपल्याला सांगता येईल?
आधुनिक शायरांनी या चालीत विविधता आणण्याचे प्रयत्न केले आणि त्याचं उदाहरण म्हणून मी एक दोन चाली आपल्या पुढे सादर करतो.
यशवंती फिरली माघारी, यशवंती फिरली माघारी, सुतविते पीती लई भारी, लई भारी जी मामा सांगे त्याच परुपदी, मामा सांगे त्याच परुपदी, चल जाऊ आता रे माघारी, माघारी जी म्हणे चढा सत्वदी, ताण्या म्हणे चढा सत्वदी, काय बिशात का फुगड करी,
याच्यातही थोडासा फरक करून असं म्हणे.
दुमश चक्री आली जो माथ, दुमश चक्री आली जो माथ, रक्ताचे पाठ वाहतात वाहतात.
म्हणजे खऱ्या अर्थाने बहुजन समाजासाठी शाहिरांनी निर्मिलेलं हे वाङ्मय आहे.
अगदी बरोबर, मी तर असंच म्हणेन की बहुजन समाजासाठी बहुजन समाजाने निर्मिलेलं हे शाहिरी वाङ्मय.
बरोबर. या बहुजन समाजात वावरणारा शाहीर, लोकजीवन जवळून पाहणारा शाहीर, रचनांच्या द्वारे लोकांपर्यंत पुन्हा जातो आणि त्यांचेच त्यांना अनुभव पुन्हा अत्यंत प्रसन्नपणे देतो, नाही का?
बरोबर.
जाणीव जागृत करत. आता अशी खूप आपल्याला प्रल्हादरायांना आवडणाऱ्या चाली तुम्हाला माहीत असतील, तुमच्याकडे तो परंपरेने चालत आलेला वारसा आहे, तर त्याबद्दल थोडं सांगा.
प्रल्हादरायांना एक अत्यंत आवडता पोवाडा रेशनिंगचा होता.
बर.
1942 सालच्या सामाजिक परिस्थितीचं यथातथ्य चित्रण त्यांनी केलं होतं. त्याच्या अनेक ध्वनिमुद्रिका निघाल्या आणि त्या खपल्या. ह्या पोवाडीने त्यांना अमाप लोकप्रियता मिळून दिली. त्या पोवाड्यातली दोन तीन कडवी मी आपल्याला म्हणून दाखवतो.
काय बिट्या मजा सांगू रेशनिंगची, अरे रेशनिंगची, पोटाला पोट भर मिळण्याची, काय बिट्या मजा सांगू रेशनिंगची, अरे रेशनिंगची, पोटाला पोट भर मिळण्याची, चहाला साखर नाही, चहाला साखर नाही, पोटाला भाकर नाही, वेळ आली उपाशी मरण्याची, वेळ आली उपाशी मरण्याची, काय बिट्या मजा सांगू रेशनिंगची, अरे रेशनिंगची, पोटाला पोट भर मिळण्याची, रॉकेल नाही चिमणीला, रॉकेल नाही चिमणीला, गरीब दुबळाच्या सारा वेळ आली अंधारात बसण्याची, आली अंधारात बसण्याची, काय त्याच्या मजा सांगू रेशनिंगची, अरे रेशनिंगची, उताला पोट भर मिळण्याची, नफेबाजी वाढली फार, नफेबाजी वाढली फार, एकेकाचे करी चार, नफेबाजी वाढली फार, एकेकाचे करी चार, पैशाला जागा नाही ठेवण्याची, पैशाला जागा नाही ठेवण्याची, काय त्याच्या मजा सांगू रेशनिंगची, अरे रेशनिंगची, मुलाला पोट भर मिळण्याची, लाईन लागते दुकानाशी, लाईन लागते दुकानाशी, बायका पुरत त्यात काही, मजुरी ही बुडते मजुरांची, मजुरी ही बुडते मजुरांची, काय विद्या मजा सांगू रेशनिंगची, अरे रेशनिंगची, फुटाला पोट भर मिळण्याची, दुकानदार म्हणे चला काय करू आता बोला, दुकानात माल नाही विकण्याची, अहो दुकानात माल नाही विकण्याची, काय त्याच्या मजा सांगू रेशनिंगची, अरे रेशनिंगची, पोटाला पोट भर मिळण्याची, असा प्रकार येथे तेथे, असा प्रकार येथे तेथे, कोणवाली आज येथे कल्हाडाचा अनुभव कवनाची, अहो शाहिराचा अनुभव कवनाची, काय त्याच्या मजा सांगू रेशनिंगची, अरे रेशनिंगची, पोटाला पोट भर मिळण्याची,
वा प्रभाकरराव, मला याच्यामध्ये तर प्रल्हाद रायांनी समाजाच्या स्थितीचं बरोबर प्रतिबिंब या कवनामध्ये आणलेलं सारखं दिसतं. ही चालही मला वाटतं त्यांचीच आहे. महाराष्ट्राची जी एक मरगळ त्यानंतरच्या काळामध्ये निर्माण झाली त्याच्यावर एक त्यांचा पवाडा आहे, सुधारणा आहे.
त्यांचा सुधारण्याचा हा पहिलाच पवाडा होता, त्याच्यातली दोन तीन कडवी मी आता पुढे सादर करतो.
आहा सुधारणा जी किती मजेदार, बाबा सुधारणा जी किती मजेदार, आहा सुधारणा जी किती मजेदार, बाबा सुधारणा जी किती मजेदार. महाराष्ट्रातील मर्दपणाचं हो नाव बुडविले पार, महाराष्ट्रातील नपतणाचं नाव बुडविले पार, मर्द असून ते मिठा काढी ती तोंड करी गुलजार, बाबा सुधारणाही किती मजेदार, बाबा सुधारणाही किती मजेदार. आट्या पाट्या मर्द खोकचा त्यांना कंटाळा फार, आट्या पाट्या मर्द खोकचा त्यांना कंटाळा फार, टेनिस कोटी झळकत धारे, टेनिस कोटी झळकत धारे, आचार्यांचे ते फार, बाबा सुधारणाही किती मजेदार, बाबा सुधारणाही किती मजेदार. नाडी परीक्षा करता येईना रोग कसे कळणार, नाडी परीक्षा करता येईना रोग कसे कळणार, रोगी सांगतो लिहून घेतो, रोगी सांगतो लिहून घेतो, नंतर औषधोपचार, बाबा सुधारणाही किती मजेदार, बाबा सुधारणाही किती मजेदार. सुधारणा ही शिखरा गेली खाली कधी येणार, प्रल्हादाचा सवाल हाकी, शाहिराचा सवाल हाकी, जागृत कधी होणार, बाबा सुधारणाही किती मजेदार, बाबा सुधारणाही किती मजेदार.
विनायकरावांनी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे ज्यांना कवीभूषण ही पदवी मिळाली असे महाराष्ट्र शाहीर प्रल्हादराय जामखेडकर आपले वडील, यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त आपण हा श्रोत्यांना परिचय करून देतो आहोत. मला असं वाटतं की आपण आज उभयता इथे आलात आणि अतिशय चांगली माहिती प्रभाकरराव आपल्याला दिलीत, श्रोत्यांना दिलीत, तर त्यांच्या वतीनं आभार मानून मला असं वाटतं की या कार्यक्रमाच्या शेवटी असावी नसावी हा जो त्या काळात एक दाद घेऊन त्यांचा पवाडा गेला त्याची एक झलक ऐकूया श्रोत्यांना आणि कार्यक्रम संपवूया.
ऐक चातुरा रे मनो मंदिरान कीर्ती देवता असावी, कीर्ती देवता असावी, नैराट्या चिंताचे वृत्तीची अवखळ मूर्ती नसावी, अवखळ मूर्ती नसावी, हाजी
शाहीर प्रभाकर आणि विनायक जामखेडकर यांची किशोर सोमण यांनी घेतलेली मुलाखत, त्याचप्रमाणे प्रभाकर जामखेडकर आणि सहकाऱ्यांचं पोवाडे गायन आताच आपण ऐकलं. कवीभूषण प्रल्हाद राय, महाराष्ट्र शाहीर प्रल्हाद राय जामखेडकर यांच्या जन्मशताब्दी दिनानिमित्त हा विशेष कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सादर करण्यात आला. हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे. आता लघुलहरींवरचं प्रसारण 14 मिनिटांसाठी बंद राहील.